चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊनमुळे मजूर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी वाढवलं ऊस लागणीचं क्षेत्रफळ। पाहायला गेलं तर जिल्ह्यात शेती मोठ्या प्रमाणावर होते, पण गेल्या काही वर्षांपासून मजुरांच्या कमीमुळे शेतकऱ्यांनी क्षेत्रफळ कमी केलं होतं। पण यावेळी लॉकडाऊनमुळे घरी परत आलेल्या प्रवासी श्रमिकांमुळे शेतात काम करणाऱ्यांची संख्या वाढल्यानं क्षेत्रफळही वाढवण्यात आलं। साखर कारखाना चालला नाही तरी सुद्धा गूळ बनवून त्याची विक्री केली जाऊ शकते असा शेतकऱ्यांचा मानस आहे। ऊस शेतीसाठी अधिक लोकांची गरज असते। लागवडीपासून ऊस तोडणी वगैरे कामासाठी जितके अधिक मजूर तितके कामात सहजता येते। विकासखंडाच्या गोरसरा गावातील शेतकरी शिवचरण शर्मा प्रत्येक वर्षी 2 एकरात ऊस लागवड करत होते। पूर्वी ते स्वतः आपल्या एका मुलाबरोबर काम करत होते। यावेळी परराज्यातून दुसरा मुलगा आपल्या कुटुंबासह आल्यानंतर त्यांनी शेती क्षेत्रफळ 4 एकरपर्यंत वाढवलं आहे। याप्रमाणे भैरोपूर गावातील शेतकरी म्हणाले की गावात मजूर नसल्यानं अडचण येत होती, पण आता लागवडीवेळी गावात प्रवासी मजूर आल्यानं गावातच मजूर मिळाले आहेत, त्यामुळे क्षेत्रफळ वाढवलं आहे। शेतकऱ्यांनी सांगितलं की साखर कारखान्यात पावतीची समस्या झाली तर यावेळी गूळ तयार करून विकला जाईल, यामध्ये फायदाही पूर्ण होईल। जिल्हा ऊस अधिकारी सुनील कुमार यांनी सांगितलं की गेल्या वर्षी 54,800 हेक्टर लागवड झाली होती, यावेळी 2% इतकी वृद्धी झाली आहे। जुलैमध्ये क्षेत्रफळ अजून वाढण्याची शक्यता आहे।